चीनीमंडी.com पॉडकास्ट।
स्वेच्छानिवृत्तीच्या अर्जाची संख्या 77,000 वर। आर्थिक चणचणीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडनं आर्थिक मदतीची केंद्र सरकारनं घोषणा केल्याच्या आठवड्याभरात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणारी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती। या योजनेसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या 77,000 पोहोचली आहे। पात्र कर्मचाऱ्यांना 3 डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे। BSNL मध्ये एकूण 1.5 लाख कर्मचारी असून यातील 1 लाख कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती योजनेसाठी पात्र आहेत। यातील किमान 77,000 कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी कंपनीचे अधिकारी प्रयत्नशील होते, त्यामुळे हे उद्दिष्ट जवळपास पूर्ण झाल्याचं दिसत आहे। BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक PK पुरवार यांनी कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती योजना 4 नोव्हेंबर पासून सुरू झाली असून 3 डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे। सर्व संबंधित क्षेत्रीय कार्यालयांना ही बाब आणि योजनेची वैशिष्ट्य कर्मचाऱ्यांना कळवण्यास सांगण्यात आल्याची माहिती दिली। स्वेच्छानिवृत्ती योजनेतील निकषांनुसार यातील जवळपास 1 लाख कर्मचारी पात्र ठरतील। त्यापैकी 70,000 ते 40,000 कर्मचारी सेवेतून बाहेर पडतील अशी अपेक्षा असल्याचं पुरवार यांनी सांगितलं। ही आजवरची सर्वोत्तम स्वेच्छानिवृत्ती योजना असून खुद्द सरकारनंच BSNL कर्मचाऱ्यांसाठी सादर केलेला हा प्रस्ताव आहे अशा सकारात्मक दृष्टिकोनातून त्याकडे पाहिलं गेलं पाहिजे अशी पुस्तीही त्यांनी जोडली। वयाची 50 वर्ष किंवा त्याहून अधिक वयोगटातील BSNL च्या कर्मचाऱ्यांना योजनेत सहभाग घेता येणार आहे। या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानापोटी मिळणाऱ्या रकमेत 25% अधिक लाभ मिळणार आहे। हा लाभ एकरकमी रोखीच्या स्वरूपात किंवा 5 हप्त्यात विभागून मिळणार आहे। ज्या कर्मचाऱ्यांचं वय 56 वर्ष असेल त्यांना शिल्लक राहिलेल्या 4 वर्षांचं वेतन किंवा 40 महिन्यांचं वेतन मिळणार आहे। पेन्शन आणि रजेबाबतही लागू असलेले भत्ते स्वेच्छानिवृत्ती योजनेत मिळणार आहेत। स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना आतापर्यंतच्या एकूण सेवेतील प्रतिवर्षासाठी 35 दिवसांचा पगार तसंच निवृत्तीस बाकी असणाऱ्या वर्षासाठी प्रतिवर्ष 25 दिवसांचा पगार देण्यात येणार आहे।